चिदानंदानंद कैवल्य धामा रमानायका राघवा पूर्णकामा उदारा हरि ताप माझा निवारी गणूला झणी पावहे रावणारी मना वासना दुष्ट ही भ्रष्ट वीते जशीती सुरा मद्यपानाच वीते म्हणूनी अधी दुष्टशा वासनेला पिटाळूनी आला विदेशांतराला मना भूत मात्री सदा प्रेम ठेवी तशी ती मती राम पायी जडावी मना नित्य विश्वास नामी धरावा कदा रे मनी गर्व ताटा नसावा मना षड्रिपू दुष्ट ते जाड बापा सदा सर्वदा तेच देतात तापा विवेकाग्निने जाळणे मोह माया पुढे मोकळा मार्ग मोक्षासी जाया मना शत्रुही मित्र मानीत जावे तयाशी सदा गोड वाचे वदावे तयांचा नको डाव चित्तात ठेवू कुणाचा नको शब्द लावू न घेऊ मना लोक मूर्ती रे राघवाची करीना कदा हेलना वातयाची इन्ही लोक व्यापून्या राहिला तो जगी धन्य तो त्यास जो नित्य ध्यातो निराकार निर्गुण तैसे अचिंत्य तया वेद ते बोलती ब्रह्म सत्य मना तेच हे ब्रह्म साकार झाले विटेचा वरी सावळे रूप ठेले मना मच्छा कच्छवराह हाची मना मूर्ती ही केसरी वामनाची मना रेणुका सूतनी राम हाच मना देवकी पुत्र हा कृष्ण साच मना तोच हा बौद्ध होऊन ठेला कली हाच होईल वाशे वटाला अनादि अधी हाच आहे अजन्मा मना भक्त हा वैसवी सौख्य सद्मा मना वेदया वर्णिता नेति नेती असे बोलिला देव ही भागलेती ऋषी तापसी येथ निर्वाच झाले परीना कुणा रूप ते पार आले परी भक्त ते भक्तीने विठ्ठलाला मना कोंडिती चित्त दुर्गात त्याला तिथे मात्र हा दास होऊन राही गणूदास बोले मना त्यास ध्याई जय जय रघुवीर समर्थ।